प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम सचो सारे कार्यक्रम तोन केंजन वालट सब भई भयलू ननसेलाकनु प्रभु ईशु ना पड़ोडे नवसेवा अनमाकुन आशाए कि इमट सब प्रभु ईशु ना दयाते अच्छा बालो हई ठोए ओंडईद कार्यक्रम तोन केंजन बात ते मिया मन ते बांगे भी विचार गवाईता होए या फिर मीवा बांगे भी बिनती निवेदन होए ते इमट माकुन जरूर बती किट अनि अमट मी नल प्रभु ईशुन से बिनती कम तिवाड़ भैडित अनी सेलक नेट अमट अपनो नेट आईद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया न मुन्ने प्रभु ईसुन से बिंती की कम बादूल अनी इतपूर दुनिया तुन घड़े क्यान वाले माउल सच्चो अनी जीव तो प्रभु नी अमट सब उन्दी बार फिर ईसु मसीह ना नाम ते नी करूं वाई तुलाम उन्डे अमट ने कुन जीवा तल खूब धन्यवाद स्या तुलाम बाड़ी की इमा माको निच्चो बरकसी तोनी की अवनमट कह चल सके मायो इदनी वा मा पर रो दया ने प्रेमांद प्यारो प्रभु नी इत घड़ी ते मावनी से बिंतियान की निवांग जीव तो वचन कनु ओंडे भी पड़ा गहरो तल पुनान लाई माकुन बुद्धि अनि समझ सिम ओंडे येर सब केंजन वाले भैड़ा अनि सिलक न डूमते बुड़े बांगे भी मुसीबत ते होए ते इम्मा वड़ंग सब मुसीबत नु हटे किस्सीम धन्यवाद प्रभु नी इम्मा मावा भिंती तुन केंस थी अमाड नेकुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत भिंती तुन ईसु मसीह ना नाम ते तलह की तुना आमिन यू न्याय प्यारो भैडी टेनी से लखनित पिजड़ा कार्यक्रम ते अमाट नयो नियम तल पहलो पत्रस्ता किताब तल अपनो अध्ययन तुन खत्म कीतम अनि नैंड अमट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम तल आमोस बड़ोडा किताब ता अध्ययन तुन शुरू कीता के इत दिन पुंदाना बारे ते नैंड विचार की कम तिवड़ संग वाले रिट इमट अपनो सब काम धंधो नु घड़ी में छोड़ी सीकुन प्रभु ईशु ना इव सच्चो अनि जीव तो वचन कुनु किए जाट प्रभु जी मिवा जीवा ते आनंद खुशी ओंडे मिवा जिंदगी ते पुरु शांति से अनुल ओंडे प्रभु जी मिवा रून रचाडे मिवा खेती बाड़ी ते ओंडे मिवांग सब काम धंधो ने भी खूब बरकत से अनुल इसराइल देश ते राज क्यान वालड़ ओंडे यहूदा मुलुक तोड़ राज क्यान वालड़ उज्याना राज क्यान बखत्ते ही आमोस्ता प्रभु ईशु ना सच्चो मांदी तुन बते क्या ना सेवा शुरू आतु आमोस इसराइल ता उत्तरी हिस्सा थे प्रभु नुल सेवक यू नाल ओंडे हुसे ओंडे यहूदा न दखिने हिस्सा ते प्रभु नुल सेवक यशल ओंडे मीकान संगने अदबखत ते मंजी तोल आमो सितुल की दुनिया तोल सब देश नोर राज कहन वाले राजल परमेश्वर आंतुल ओंडे बोल सब तुन यून की तुल के सब देश परमेश्वर तलाई जवाब से आनु बुने विदेश ता ओंडे मानवा ना आखरी परीक्षा आमोस ता किताब देना मूंद पाड़ता मूंद वचन ते माकुन इदमा दे पुट्टी ताई यदि रण मानवा लोड आपुस ते राज्य को सिहले हुए ते बड़ंग वोड उन्दिसंग ने ताकसे सकमाय नोड इदमादित पर इमट भी जरोसु विचार किमट जब बोल अच्छा पैसा दिल्ली वाले मंजीतोल ते अदबखत ते बोल याने की आमोस डन ता फैसला केंचुतुल बोर्ड मानवा लोड बुरो काम कने अपनो जिंदगी तुन काटे किसे रहे मासी तोड़ इतना देश कना लाई परमेश्वर ता न्याय सर रे हुड़सी रहे मासीता प्यारो दोस्त लुड़ित नवा विचार ते आमोस बड़ुल देहाती प्रचार ज्ञान वाले जो कि शहर ते वातो लई अना चाहे मायतो ना कि अमट आमोस ता संग ने आपुस ते पहचान किसी येत कम बड़े की आमोस ता संग ने पहचान क्या न मतलब वो उनसे प्रेम क्या नहीं अंड वो ना मां दिनू बड़ा अच्छा तल समझ माय नहीं अमठुड़ी तोड़म की आमोस ता जन्म यहूदा परदेश ते यानी की दक्षिण रास्ते आसिमत्ता पर बोल तो उत्तरी रास्तोल सेवक मंजितोल वो न बारे ते बखान बेतल मुलुक ते राजा ना भक्ति ता रोते आतो इत पढ़ा ही विचार क्यान वाले मांदियान कि बोले दूसरो नाटे तोल मानवल वासिकुन इसराइल मुलुक तोड़ नालून टे खाकना राज्य न खिलाफ ते न्याय ता मांदितुन केंचुतानुल ओंडे पूरो दुनिया तलाई परमेश्वर ता कार्यक्रम ता यानी कि ना ही सिर्फ अदबखत तलाई बल्कि वायन वाले जिंदगी तलाई भी उन्दे लक ना विचारता मांदी मंजीता यू सब मांदी ये मान वन पढ़ा ये अच्छा सेवक बने क्या तंगाई आमोस ता किताब अदेना उन्दी पाड़ता उन्दी वचन ते अमट पढ़े माई तुड़म की तकुवा मुलुक ते मदन वाले आमोस जो कि भिंडल कनी ये टीनु महतन वाले ईबी टोल मंजी तोल वो ना ई वचन कांदू जो कि बोल यहूदा नोल राजल उज्जियाता ओंडे युवास तोल टूडल इसराइल तोल राजल यारो बाम ता बखते बड़ा भयंकर मुसीबत वायना रण साल पिज्जा इसराइल ता भारे ते सपना हुड़सिकुन मंजी तोल तको वा आमोस ता पैदावाड़ी याने कि पैदा आयना जगह ओंडे उना दाईना नार मंजीता यरूशलेम देश ता सारू मिल दक्षिण ते बेतलेम ता उन्दी पहचान वाले चुड्डोले जगह आई उना बारे ते मीकल प्रभु नो सेवक यून वन तो लई कि हे बेतलेम यदि इम्मा इस चोल चुड्डोल है ये कि यहूदा ना हजार ता गिनती ते भी नी लई जगह आई ले ते भी नी ईपिटल नवा लई उन्दी मानवल पसीतानुल वोल इसराइल लड़ू नड्डुम ते राज क्यान वाले आयानुल ओंडे वो ना पस्ताना जुनु काल तल बल्कि अदेना भी मुन्ने टल आता के वाता ही इद्वचन मीका ना किताब अदेना संयुम पाठता रण वचन तल अमट हुड़तम बेतलेम ता नाम फैले मास्यत्तु पर अदेना दक्षिणी पूर्व हिस्सा ते सारू मिल्क लक उन्दी दूसरो चुड्डोले जगा तकुवा ही अदेना भारत ते बोले आइले पुन्नोल इदेना मतलब इदाइता है कि पुरानो नियम ता किताब ते आमोस ता भारत ते उन्दे बांगे आइले लिखे मायो आमोस मरियम ता खानदान तोल आंदुल ये न बारे ते लुका ना किताब ते लिखे माता पर प्रभु न बारे ते बते क्यान वाले आमोस्ता बून से बांगे भी समधैले मंजीता प्यारो भेड़ी टनि से लकनिट उन्हें मुन्ने प्रभु मा कोन इहुन करिश्चरे मातो लई इतकुवाता चुडोसो नार ಅಗಟಲಿಯಲ್ ವಾಸಿತೋಲ್ ಇದನ್ನ ಭಾರತ ಬೋನೆ ಹೈಲೆ ಮಾಲು ಮಂಜಿತ ಪುರಾನು ನಿಯಮತೆ ದೂಸರು ಸಂವೆಲ್ತ ಕಿತಾಬ್ ಅದನ್ನ ಚೌದ ಪಾಟ್ತೆ ತಕುವ ಮುಲುಕ್ತ ಭಾರತ ಲಿಖಿ ಮಾತಾಯಿ ಅಗಟಲ್ ಉಂದಿ ಪ್ರಭುನ ಭಾರತೆ ಬತಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಾಯಿ ವಾಸಿಕುನ್ ದಾವುತ್ತುನ್ ಪ್ರಭುನ ವಚನಕ್ನು ಬತೆಗಿತ್ತು ಈ ಜಗ ತುನ್ ದಾವುದ್ ಚಿನ್ನೆ ಮಾತುಲ್ ಬಾಳಿಕಿದ್ ಅದ್ದೆ ಜಗ ಅಂದು ಬಿಗಟಲ್ವೋಲ್ ಸೌಲ್ ರಾಜನ್ಸೆ ಬಚೆ ಮಾನ್ಲೈ ಸೊಡಿಸಿ ಅತ್ತುಲ್ ತಕುವ ಡಂಗುಳ್ ಒಂಡೆ ಭಾಟಾವಾಲೆ ರೇತವಾಲೆ ಜಗಾಯು ಇದ್ ಸಾತಾವಾಲೆ ಢೂಡತಾ ಕಿನಾರ್ತೆ ಫೈಲೆ ಮಾತ ನೆಡ ಬಖತ್ ತೇ ಸಾರ ದುನಿಯಾ ಮುನ್ನೆ ಬಳೆ ಮಾಸಿ ಅತ್ತ ಪರ್ ತಕುವ ಡಂಗುಡ್ ಭಾಟಾತ ಕಾರಣ ನೇಣ್ ಬಿ ಅಗ್ಗತ ಅಗ್ಗೈ ಹೈಯು ಅದೇನ ಬಾಂಗೆ ಬೇಲೆ ಆಯೋ ಆಮೋಸ್ತ ಯುಡು ಪಾಡ್ತೆ ಅಮಟ್ ಮಾನವನ ಒಂಡ್ಯಾಗ ಇಸ್ರಾಲ್ ತ ಉತ್ತರಿ ಹಿಸ್ಸ ಸಾಮರಿಯತೆ ಅದನ ಸೇವತ ಬಾರತೆ ಅಮಟ್ ಅಪ್ನು ಫರಕ್ತುನ್ ಆತ್ಮಾತ ನಜರ್ತೆ ಹುಡಿತೋಡಂ ಅಮಟಗ ಪಳೆಮಾಯ್ ತುಳಂ ಕಿ ಇದನ ವಾತ್ತೆ ಬೇತಲ್ ಮುಲು ತೊಲ್ ಉಂದಿ ಪಡೋಲ್ ಭಕ್ತಲ್ ಅಮಸ್ಯಲ್ ಇಸ್ರಾಲ್ ತೊಲ್ ರಾಜಲ್ ಯಾರು ಬಾಮ್ ಕರುಂ ಖಬರ್ ರೊತ್ತುಲ್ ಆಮೋಸ್ ಇಸ್ರಾಲ್ ತ ಪೂರು ಖಾನ್ದಾಂತ ಮುನ್ನೆ ನಿಜ ಜಗಳ ಜಾಸ ಮಾಂದಿ ಕಿತ್ತುಲ್ ಉಲ್ ಜೋಕಿ ಮಾಂದಿ ವಂಕ್ತುಲ್ ಉನ ಪೂರು ಮಾಂದಿನು ದೇಸ್ ಹೈಲೆ ಸೆನ್ ಕಿಸ್ಸಕೆ ಮಾಯೋ ಬಾಡಿಕಿ ಆಮೋಸ್ ಇಹುನ್ ವಂಕಿತೋಲ್ ಕಿ ಯಾರು ಬಾಮ್ ತಲ್ವಾರ್ತೆ ಸಾಯನುಲ್ ಒಂಡೆ ಇಸ್ರಾಲ್ ಅಪನು ಜಮೀನ್ ತಲ್ಪಕ್ಕು ಹೈಕಿ ಗುಲಾಮಿ ತೆಹಂದಾನುಲ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಅಮಸ್ಯಲ್ ಆಮೋಸ್ತೆ ಇತ್ತುಲ್ ಕಿ ಹೇ ಪುಂದಾನ್ ವಾಲೆನಿ ಇಗಡಲ್ ಪಸ್ಸಿಕುನ್ ಯೌದನ ನಾಟೆ ಸೊಡಿಸಿಯನ್ ಒಂಡೆ ಅಗ್ಗೈ ಸಾಳಿ ತಿನ್ಕಿ ಒಂಡೆ ಅಗ್ಗೈ ವಾನ್ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾದಿ ಬತೆಯಕಿ ಪರ್ ಬೇತಲ್ ತೆ ನೆಟ್ಟ ವಾತ್ತೆ ಫಿರ್ ಬಪ್ಪೊಳೆ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾದಿ ಮನೆಗಿಕಿ ಬಾಳಕಿ ಇದ್ ರಾಜನ ರಾಜ್ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಚೊಕ್ಕು ಜಗ ಅಂದು ಇದನ್ನ ಜವಾಬ್ ತೆ ಆಮೋಸ್ ಅಮಸ್ಯನ್ಸೆ ವನ್ಕಿ ತೋಲ್ಕಿ ಅಗ್ಗ ಬೊಲೆ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ತ ಮಾದಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಹಲ್ ಮಂಜಿತೋನ ಉಂಡೆ ನಾಯಿ ಇತೋಲ್ ಬೋಲೆ ಮಾನ್ವಾನೋಲ್ ಟೂಡಲ್ ಮಂಜಿತೋಲ್ ಅನ್ನ ತೋ ಟಾಲಿಕ್ ಢೋಟ್ ಮೆಹತನ್ ವಾಲೆ ಒಂಡೆ ತೋಯ ಮಳ ತೋ ನಟ್ಕನ್ ವಾಲೆ ಮಂಜಿತೋನ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾ ಕೊನ್ ಯಟಿನ್ ಢೋಡ್ಕ ನಾ ಪಿಜ್ಜಾ ಪಿಜ್ಜಾ ವಾಲಿತನ್ ಸೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗುನ್ ವಂಕ್ತುಲ್ ಕಿ ಅನ್ ನವ ದೇಶ್ ತೋಡ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಇಡುನ್ ವಾನ್ ವಾಲೆ ಬಖತ್ ತಮಾದಿ ಬತೆಕಿಂ ಇವು ಸಮ ಮಾದಿಂಗ್ ಬಿ ಆಮೋಸ್ತ ಕಿತಾಬ್ ತೆಹಿ ಲಿಖೆ ಮಾತಂಗೈ ಇವು ನಮ್ಮ ಠುಡಿ ತೊಳಂ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಆಮಸ್ತುನ್ ಡಂಗುಡ್ ಭಾಟರ್ತ ಒಂಡ ರೈತ ವಾಲೆ ಜಗ ತಲ್ ಉಂದಿಪಳ ಅಚ್ಚ ತಲ್ ಉನ್ನತಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಬೆತಲ್ ದೇಶ್ ತರೋತ್ತುಲ್ ಬೆತಲ್ ದೇಶ್ ಉತ್ತರ ಹಿಸ್ಸ ತ ಉಂದಿ ಮುಖ್ಯಾನ ನಾರಾಂದು ಪರಮೇಶ್ವರ್ ಉನ ಎಗ ಪ್ರಚಾರ ಕ್ಯಾನಲ್ಲೈ ಕೇಸುತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಉಂದಿ ಖಬರ್ ಸೀತುಲ್ ಅಂಡೆ ಬೋನ್ ಬೆತಲ್ ರೋಚೆ ಸೀತುಲ್ ಬೆತಲ್ ಸುರು ತೆ ಉತ್ತರ ಹಿಸ್ಸ ತ ಮುಖ್ಯಾನ ದೇಶ್ ಮಂಜಿತ ಇಗ್ಗೈ ಪೈಲು ಯಾರೋ ಬಾಮ್ ರಾಜಲ್ ಅಪನು ಅಚ್ಚವಾಲೆ ಕಾಮ್ತುನ್ ಉಂದಿ ತುನಿಗ ಜಮೆಗಿತ್ತುಲ್ ಇದ ರೀತಿರಿ ವಾಚ ಒಂಡೆ ಭಕ್ತಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಜಗ ಮಂಜಿತ ಮನ್ವಲೋಳ್ ಅತ್ ಪಯ್ಯತ ಭಕ್ತಿ ಕ್ಯಾನ ಕಿಸಿಸಿತ್ತೋಳ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಸಪ್ತಪಾರು ರಾಜ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಚೋಡೆ ಕಿಸಿತ್ತೋಳ್ ಈಗ ಲೈಸೋಂಗ್ ಇತ್ತ ಸಂಸ್ಥಾ ಮಂಜಿತಾ ಬೇಗ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಬಖತ್ ತಮಾಂದಿ ವಾಲೆ ಜ್ಞಾನ್ ಪುಟ್ತು ಒಂಡೆ ಢೂಂಗ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಭಕ್ತಲೋಳ್ ಪೈದ ಆತೋಳ್ ಇವಳ ಭಕ್ತಲೋಳ್ ಧನ್ ದೌಲತ್ ವಾಲೆ ಲೋಗೋಣ್ಣ ಒಂಡೆ ರಾಜ್ಪಾಟ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ರಾಜನ ಮುನ್ನೆ ಪಿಜ್ಜ ವಲಿಂದೋಳ್ ಒಂಡೆ ಓಳ್ಕನ ಬಳಕಿಂದೋಳ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿ ಟೆನ್ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಈಗ ಅನ್ನ ಬತ್ತಿಗೆ ಅನ್ನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತು ನಕ್ಕಿ ಬೇತಲಿ ಅತ್ ಪೈಲು ನಾರಾಂದ್ ಬೇಗ ಸಬ್ಸೆ ಮುನ್ನೆ ಚೊಕ್ಕು ಧೂಮ ವಾಲೆ ಮಾಂದಿತ ಪ್ರಚಾರ್ ಆಸಿರೇ ಮಾಸಿತ ಒಂಡೆ ಇದ್ದೇನ್ ಕಾಮ್ತೆ ಬಿ ಎತ್ತೋಳ್ ಒಂಡೆ ಇಗ್ಗಟ್ಟಲ್ಲಿ ಇದ್ದೇನ ಪ್ರಚಾರ್ ಪುರ ದುನಿಯತೆ ಫೈಲೆ ಮಾತು दिकड़ींकर्रा नयो नयो तरीकाना जन्म इगटाले आसी हत्तु अदने बात ते दूसरो जगह आंदु ईतल बखत ते इदनारते यल्दे आती प्रचार क्यान वाले वातुल परमेश्वर तो येल भक्ताल खूब ही कठिन होंडे दूसरो मानवालोड से एकदम अलग खबर अरिवासी तोल आमोस्ता दिकड़ी होंडे उना खबर बेतलता तरीका ता हैले मंजितांग उला ढंग तल अपनो खबर तो नहीं ले बैच सके मायोल बिना ढंग तल वोन बदे क्या ना मंजिता ओड मानवा लोड वोना भक्ति की रितोन मान है लेके ओड अगर टोड पूरो मानवा लोड वोना खिलाफ ते उन दियासी कोन हत तोड़ ओड पूरो मानवा लोड आमोस तोन वरत तोड़ पर आमोस संग ने परमेश्वर ता बरकत मंजिता इदिन लाई बोल अले वरी होल ओल परमेश्वर ता वचन ता प्रचार क्या ना बंदल के बोल प्यारो भाई टन से लखनी उन्हें मुन्ने प्रभु माकुन इहुन वैचरे मातो लही बेतल ते जित्तो भी माने क्या ना काम मंजी तंग अदे नोड मानवा लोड़ा पंचायत उत्तो इत बैठक दुनिया ते पहलो बार उच्ची था उन्हें अगर जित्तो भी धर्म तोड़ मानवा लोड़ मंजी तोड़ और सब ना उन्दी ही मत मंजिता की आमसे लकमंट आमस्यन तुन अगर टोल खास मुखियान बने किसी कोन आमोस तकर रूम चर्चा क्यान ले रोत तोड़ अमस्यल वोडुल भक्तल मंजीतोल वोल पियन कना भक्ति क्यान वाले मंजीतोल वोल यारो बाम हिदि क्यान पास कर रूम पड़ा चाला की तल उत्तुल उन्हें आमोस तक खिलाफ ते वना दिमाग ते उल्टो सीधो मांदीनु नीचे सीतुल उन्हें बोल राजन से सायता तलक तुल उन विचार मंजिता की गिरजारोन उंडे देश तुन उन्हें धर्म उंडे राजनीति तुन उन्दे संग ने मंदाले होने उंडे इद्य आतु प्यार दोस्त लुड़ित इदन मुन्ने अमा ठोड़ी तुरंत की बेतल देश तुल भक्ताल अमस्याल इसराइल तुल राजल यारुबाम तकारुम उन्दे खबर रोत तुल जो कि आमोस तक किताब ते अदेना योड़ू पाठता दस आने ग्यारह वचन ते यूं लिखे माताई कि आमोस इसराइल ता खानदान मुन्ने निवरास ते फूट वाटा न मांदी क्या तो लई वो न इतल मांदी नू देश हैले सहन की सकमायो बाड़ी के आमोस इहुन वंकितुल की यारोबाम तलवार ते सासिदानुल उन्हें इसराइल अपनो जगह तल पक्को है कि गुलामी ते जरूर दानोड नवड प्यारोड़ आमोस सच्ची यूने वंकतुल अल्ले बोल ईतल अले वंकुल वो जो वंकतुल अद सच्ची मांदी आमोस ता किताब अदेना योड़ू पाड़ता नव वचन ते पणे माई तोड़म की आमोस इतो लई अना यारोबाम ता खानदान परो तलवार बैसी कुन चढ़ाई की का पर आमोस ता वंकन परो ईतल वो ना कहनत परो यारोबाम इतक्याल विश्वास अले केवल इदन कारण तलवनुल ना तीन तलवार ते जिसे कुन जोक्सी वाट तोड़ इदरंग ने अम्मा ठोड़ी तुड़म की वो न खानदान ता आखरी आसी अत्तु इत बिल्कुल सच्चो मान दिए कि आमोस तलवार उंडे यारो वम तबारे ते थोड़ो बहुत वंशी मत तोल पर बोल इद हाईले वंकोल की यारो बम बिल्कुल तलवार ते सायनुल अमस्यल उन्दी मंडली तोल भक्तल मंजी तोल पर बोल बोने भी सही मान दी अले बते केवल बोने भी उल्टो सीधो मान दी बते किंतुल इता मान दी घटिया किस्म तंग झूठा इता अमस्यल खूब ही बुरो लगन वाले मांदीते आमुस से वंतुल की हे पुनन वाले इगटल पस्सी कुन यहूदन देश ते सोडिसियन उंडे अगाही साढ़े तीन उंडे अगाही निवा भक्ति गिरी किसी है ना प्यारो दोस्त लुड़ित इगा ना मेकुन बतिकाना चाहे मातु ना कि परमेश्वर तोलियल महान भक्तल परमेश्वर ता महिमा ओंडे न्याय ता प्रचार की तुल इदन बात ते आमोस अमस्यल वोन इहुन जवाब से मत तुल की ओंडे वंग की तुल किया नक बोले भक्तल अलमंजी तो ना ओंडे ना ही बोले भक्तानोल ಟೂಡಲ್ ಮತ್ತೋನ ಅನ್ನ ತೋ ಟಾಲಿಕ್ ಢೋಡ್ಕನು ಮೆಹತ್ತನ್ ವಾಲೆ ಒಂಡೆ ತೋಯ ಮಳಕ್ನು ನಟ್ಕನ್ ವಾಲೆ ಮಂಜಿತೋನ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾಕುನ್ ಢೋಡ್ ಟಾಲಿ ನ ಪಿಜ್ಜಾ ಪಿಜ್ಜಾ ಟಾಲ್ ಕೇಸು ತುಲ್ ಒಡವನ್ ತುಲ್ ಕಿ ಹನ್ ನವ ಇಸ್ರಾಲ್ ತೋಡ್ ಲುಗುಡುನ್ ಉಡ ನಡುಮ್ ತೆ ಹಂಜಿಕುನ್ ನವ ಮಾಂದಿನು ವೆಹಚಿಸಿಮ್ ಇದ್ಮಾಂದಿ ಆಮೋಸ್ತ ಕಿತಾಬ್ ತೆ ಯೋಡು ಪಾಡ್ತ 14-15 ವಚನ ತೆ ಲಿಗೆ ಮಾತಾಯಿ ಆಮೋಸ ಗಟೋಳ್ ಮಾನವಾಡು ಸೆವನ್ ತುಲ್ಕಿ ಇಮಟ್ ನವ ಸಬೂತಿ ಹುಣ್ಣ ಚಾಹಿಮಾಯಿ ತೋಡಿಟ್ ಅಸಾಬೂತಿ ಇದೈ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾ ಕೊನ್ ಖುದ್ ಕೇಸು ತೋಲೈ ಆಮೋಸ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುಲ್ಸ ಚುಭಕ್ತಾಲ್ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಬರ್ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಂಜಿತೋಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಲಿಡ್ ಮಾನವಾಲೋಡ್ ಯೂನ್ ಮಾನೆ ಮಾಂದೂಡ್ ಕಿ ಬೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಡ್ ಜನಲೋಡ್ ಆಂದೋಡ್ ಇದ್ ಕಾರಣ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಡ್ಕ್ನ ಪಾಪ್ ತ ನ್ಯಾಯ ಅಲ್ಗಿನಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಲಿಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವ್ಯವಸ್ಥಾ ಯಾನೆ ಕಿ ಇಂತಜಾಮ್ ತೋನ್ ಠೋಕರ್ ಜಿಸಿ ಸಿ ತೋಡ್ ಒಂಡೆ ಕಲ್ಲ ನ ಶುರು ಕಿ ಸಿ ತೋಡ್ ಗರೀಬ್ ಜನ್ನು ಪರೇಶಾನ್ ಕ್ಯಾನ ಶುರು ಕಿ ಸಿ ತೋಡ್ ಇದ್ ಕಾರಣ ತಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಡ್ ಸೆ ವನ್ ಕಿತೋಲ್ ಕಿ ಅನ್ನಮಿವಾ ಜೀವನಾರ್ಥ ದಿಯಾತೋನ್ ನೀಚೊ ಒಂಡೆ ಚುಡ್ಡೋಲ್ ಸಂಜಮಾಯ್ತೋನ ಒಂಡೆ ಮಿವಾ ಕಿಸ್ತ ಬಲಿತೋನ್ ಮಾನವನ ಬಲಿತೋನ್ ಮಂಜೂರ್ ಅಲ್ಕೆ ಒನ್ ಅಪನು ವಾರನ ಒಂಡೆ ಬಜೆ ಕಾನ ಅಲ್ಲತೂನ್ ನಾಕೋನ್ ಲಕಿರಟ್ ಪ್ಯಾರೋ ದೋಸ್ತ ಲುಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಂತೋ ಲೈ ಕಿ ನ್ಯಾಯ್ತೋನ್ ಏರ್ತ ಪೊಂಗನ್ ಲೇಖ ಒಂಡೆ ಧರಮ್ ತುನ್ ಢೂಡತ ಬಹಾವತ ಲೇಖ ಪೊಂಗಿ ಸಿಮ್ಟ್ ಎಜೂಟು ಶಾಂತಿತ ದಿಯಾ ಮಂಜಿತ ಜವಾಬ್ ತೆ ಅಸುರ್ ತಲ್ವಾರ್ ತ ಲೇಖ ಲಟ್ಕೆ ಮಾತು ಒಂಡೆ ನೀಚು ಅರ್ರನ್ ಲೈ ಬಿಲ್ಕುಲ್ ತಯಾರ್ ಮಂಜಿತ ಒಂಡೆ ಮುನ್ನೆ ವಾಯ್ನ್ ವಾಲೆ ಆದೋ ಜಮಾನತೆ ಈ ಚುಡ್ಡೋಲೆ ರಾಜ್ತುನ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಖತಮ್ ಕೆಸ್ಯಾಲ್ ಇಸ್ರಾಲ್ ಇದ್ದೇನ್ ಹುಡ್ಸಿಕೊನ್ ಬಿ ಹೈಲು ಚಾಹೆ ಮಾಂದುಲ್ ಬುಲ್ ಬಸ್ ಶಾಂತಿದ ಬಾರತೆ ಹಿ ಮಾಂದಿ ಕಿಸೋಳೆ ಮಂದುಲ್ ಪರ್ ಆಮೋಸ್ತುನ್ ಸಬ್ ಕುಸ್ ದೀಸ್ತು ಉಲ್ವನ್ ತುಲ್ ಕಿ ಹುಡಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಜರ್ ಪಾಪ್ ವಾಲೆ ರಾಜ್ಪರ್ರೊ ಅಯ್ಯು ತ ಇಮಟ್ ಅಬೆ ಬಿ ಸುಧ್ರೆ ಮಾಸಿಯಂಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಿಕುನ್ ಉಂದಿ ಪಳಾ ಚಮೋಕ ಸೀತೋ ಲೈ ಅನೆ ಇಮಟ್ ಅಪನು ಮಂತುನ್ ಮಲುಚಿ ಇನಟ್ ಅಂಡೆ ಬೋಲ್ ಇತಲ್ ರಾಜ್ಪಾಡ್ತುನ್ ಇ ದುನಿಯತಲ್ ಖತಮ್ ಕಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಆಮೋಸ್ ದ ಖಬರ್ ಖೂಬ್ ಜಾದಾ ತಾಕನ್ ವಾಲೆಲ್ ಮಂಜಿತ ಪರ್ ಬೋಲ್ ಚೇತಿಗೆ ತುಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಂಕನ ಮತ್ಲ ಪಾಪ್ ತುನ್ ಡಣ್ಸ್ಯಾ ನಾಯಿ ನೇರ್ಣ ಮಟ್ ಆಮೋಸ್ ಭಕ್ತನ ಬಾರತೆ ಲೇಸೋ ಮಂದಿನ್ ಪರ್ರು ವಿಚಾರ ಕೀತಂ ಅನೆ ಮುನ್ನೆ ಪ್ರಭುಜಿ ಮಾಕುನ್ ಇವನ್ ಕರೆಶ್ಚಿರೆ ಮಾತು ಲೈ ಯೇಸು ಮಸೀನ ಪೈದಾಯನ ಇವನಾತ್ ಉನದಾಯಿ ಮರಿಯಂನ ಸಗೈ ಯೂಸುಫ್ ನ ಸಂಗ್ ಆಸಿಮತ್ತ ತಿವೋಡ್ ಸಂಗ್ನೆ ಅಲ್ಯಾಯೋಡ್ ಇದ್ದೆ ನಮುನ್ನೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಖಾಕನಲ್ ಅತ್ಪೀಠಿ ಕೆ ಆಸಿಮತ್ತ ಅದೇನೋಲ್ ಮುಯ್ದೋಲ್ ಯೂಸುಫ್ ಧರ್ಮಿ ಮತ್ತೋಲ್ ಇದೇನಿನಲ್ ಅದೇನ ಬದನಾಮಿ ಕ್ಯಾ ಹೈಲೆ ಆಯೋಲ್ ಪರ್ಚಮ್ಮೆ ಕೆ ಚೋಳಿಕ್ಯಾನ ವಿಚಾರ ಕೀತುಲ್ ಓಲ್ ಇವನ್ ವಿಚಾರ ಕೀತುಲ್ ತೆ ಪ್ರಭುನೋಲ್ ಬಳು ದೂತ್ ಸಪ್ನ ತೆ ಒನ್ ದಿಸಿಕೊನ್ ಇಂದಲಾತುಲ್ ಎ ಯೂಸುಫ್ ದೌನೋಲ್ ಮರ್ರಿನಿ ಇಮ್ಮನಿಯಮ್ಮಾಯಿ ಮರಿಯಂತೋ ನೀಗ ಇರ್ರನ್ ಲೈಮಿನಿ ವರಿಮ ಬಾಳಿಕೆ ಅದ್ದೇನ ಪೀಠಿಕ್ಕೆ ಆಯ್ನ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಹಾಕನಲಾನ್ ಅದ್ಮರ್ರಿ ಪೇದ ಕ್ಯಾಲ್ ಅನೆ ಇಮ್ಮ ಓನ ಪಡುಲ್ ಯಶು ಇರ್ರ ಬಾಳಿಕೆ ಓಲ್ ತನ್ ಓಡ್ ಲೋಗೋಡೋನ್ ಓಡ ಪಾಪನಲ್ ಪಿಸುತಾನುಲ್ ಇದ್ ಸಬ್ ಇದ್ದಿನಲ್ ಆಸಿಯತ್ ಕಿ ನಬಿ ನಜರಿಯತೆ ಈತಲ್ ಪ್ರಭುನ ಎದ್ಮಾಂದಿ ಪುರುವಾಯಿ ರಯ್ಯ ಪೀಠಿಕ್ಕೆ ಆಸಿ ಮರ್ರಿ ಪೇದಕ್ಯಾಲ್ ಉನ ಪೊಳುಲ್ ಇಮಾನ್ಯುವೆಲ್ ಇರ್ರ ನೋಡ್ ಇಮಾನ್ಯುವೆಲ್ ತ ಮತ್ಲಬ್ ಇದಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮನ್ನಡ್ಡು ಯೂಸುಫ್ ತೇಚಿ ಬಹುನ್ ಪ್ರಭುನೋಲ್ ದೂದ್ ಹುಕುಮ್ ಸಿಸಿತೋಲ್ ಅವನ್ ಕೀತುಲ್ ಉಲ್ ತನ್ವ ಮೈನ್ ಅಪನೊಂದಿಗ ತಚ್ಚಿಕೊಂಡ್ ಇರ್ತುಲ್ ಪರಪುಳ್ ಲುಗುಸ್ ಕಿ ಮರ್ರಿ ಪೈದ ಹೈಲೆ ಕೇವೋ ಅದ್ದೆನ್ ಸಂಗ್ ಹೈಲೆ ಮನ್ನೋಲ್ ಅನಿ ಓಲ್ ಮರ್ರಿ ನ ಪಡುಲ್ ಇಶು ಇರ್ತುಲ್ ಹೆರುದೇಸ್ ರಾಜನ ದಿಯಂಗ್ನೆ यहूदियाता बैतलहम ते यीशु पैदा आतुल तबादुड चेन पुंदन वालड़ दिन उगतो खाकनल यरूशलम तिवासी पूछे क्या लातुड़ यहूदीड़ राजल पैदा आतुल उल बेगांदुल अमर दिन उगतो खाकवना सुकुम हुड़तोड़ा मनी उन सेवा जहर क्या ले वातोड़म यून केंची अगटल राजल अनिवन संगने सब यरूशलम ते घबरे मातोड़ राजा सब पड़ोल याचकड़ून अनि शास्त्रेडून केसी पूछे की तुल मसी बेगा पैदा आयनुल वोड़ वो नितुल यहूदिया ता बैतलहम ते बाड़ी की नबी यूं लिखे की तुल ये यहूदिया मुलुकता बैतलहम यहूदा तोड़ हाकी मोड़ा न डुम चुडेल भी आयने पर नि ईपिटल हाकिम पसीतानुल बोल नावड़ इसराइल उड़ू के पानुल तेन पिज्जा हेरोदेस वोड चिन पुंदन वालेडुन चम्मे की केसी पूछे की तुल के सुकुम ठीक बपोड़ दिसी मत्ता इद इंजी वोड़ुन बैतलहम रह तुल के छवन जतन ने मिड़ चीये नट पुट्टनुल ते नाकुन खबर रोची सिमट अन्ना विवासी वो नस्से जहार की का वो राजा ना मांदी केंची अत्तुड़ानी असुकुम वोड़ दिन उक्तो खाक हुड़सी मत्तोड़ अदोड़ा मुन्ने मुन्ने ताकंद अने बेगा छव मत्ता अगा औसी रुके मासी अत्तो सुकु मुड़सी वोड़ वाको खुसा तोड़ रोते सोड़ी सिकोन छवन अनी छवन दाई मरियम तो नुड़तोड़ तल्ला नवीसी वोड़ बोन सेवा इत्तोड़ अने तनवा तनवा सामान खोले किसी सोनो लोबान अनी गंदरसना धान सी तोड़ प्यारो भैड़ी टेन चिलकनेट इंगा मावा ने टाइद बाइबल अध्ययन तक कार्यक्रम गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन सब तुन बरकत से वित
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 10002 बेजन बाग नागपुर नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंची ये नाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 10002 बेजन बाग नागपुर नालुंग 00004 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़ेत मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नीडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।